छोटा बेकर,
डे क्लाइने बेकर,
मिशा से मिलो, एक युवा बेकर जो एक छोटे जर्मन शहर में रहता है।
लर्ने मिशा केनन, einen jungen बेकर, der in einer kleinen deutschen Stadt lebt.
हर सुबह मिशा जल्दी बेक करता है।
Jeden Morgen backt Micha früh.
वो ब्रेड रोल्स के लिए आटा तैयार करता है।
Er bereitet den Teig für die Brötchen vor.
फिर वो आटा छोटे गोल आकार में आकार देता है।
Dann formt er den Teig in kleine Kreise.
मिशा प्रेट्ज़ेल भी बेक करता है।
Micha backt auch Brezeln.
वो आटा घुमाता है और गांठ बनाता है।
Er dreht den Teig und macht Knoten.
ब्रेड रोल्स और प्रेट्ज़ेल बेक किए जाते हैं।
Die Brötchen und Brezeln werden gebacken.
मीठी खुशबू बेकरी को भर देती है।
Der süße Duft füllt die Bäckerei.
ग्राहक आते हैं और ताज़ा बेक किए हुए सामान खरीदते हैं।
Kunden kommen und kaufen frische Backwaren.
Micha अपने ग्राहकों को देखकर खुश होता है।
Micha ist glücklich, seine Kunden zu sehen.
वो उन्हें ब्रेड रोल्स के बारे में खुश होकर बताता है।
Er erklärt ihnen gerne über die Brötchen.
वो कहता है कि वो बेक करना पसंद करता है।
Er sagt, dass er gerne backt.
बेकिंग उसकी जुनून है।
Das Backen ist seine Leidenschaft.
हर दिन वो कुछ नया सीखता है।
Jeden Tag lernt er Neues.
Micha प्रश्नों को मित्रता से उत्तर देता है।
Micha beantwortet Fragen freundlich.
दिन हंसी के साथ समाप्त होता है।
Der Tag endet mit Lächeln.
दादी को एक ईमेल।
Eine E-Mail an Oma.
लिसा अपनी दादी को एक ईमेल लिखती है और उसे समझाती है कि नए टैबलेट का उपयोग कैसे करें।
Lisa schreibt eine E-Mail an ihre Oma und erklärt ihr, wie sie ein neues Tablet benutzt.
वो मीडिया उपयोग की मूल बातें साझा करती हैं और दिखाती है कि इंटरनेट पर कैसे सर्फ करें।
Sie teilt die Grundlagen der Mediennutzung und zeigt, wie man im Internet surft.
होटल बर्गहॉफ में एक सप्ताहांत।
Ein Wochenende im Hotel Berghof.
Max और क्लारा एक सप्ताहांत होटल बर्गहॉफ में बिताते हैं।
Max und Clara verbringen ein Wochenende im Hotel Berghof.
वे सीखते हैं कि होटल में कैसे चेक इन करें, एक कमरा बुक करें और विशेष इच्छाएं व्यक्त करें।
Sie lernen, wie man in einem Hotel eincheckt, ein Zimmer bucht und besondere Wünsche mitteilt.
Max और क्लारा शुक्रवार को होटल में पहुंचते हैं।
Max und Clara kommen am Freitag im Hotel an.
Rezeptionist उनका स्वागत करते हैं।
Der Empfangschef heißt sie willkommen.
वो उनकी बुकिंग के बारे में पूछता है।
Er fragt nach ihrer Buchung.
Clara उन्हें बुकिंग संख्या देती है।
Clara gibt ihm die Buchungsnummer.
Rezeptionist को उनकी आरक्षण मिल जाती है।
Der Empfangschef findet ihre Reservierung.
वो उन्हें कमरे के विकल्प समझाता है।
Er erklärt ihnen die Zimmeroptionen.
Max और क्लारा पर्वत दृश्य के साथ एक कमरा चुनते हैं।
Max und Clara wählen ein Zimmer mit Bergblick.
वे अतिरिक्त तौलिये मांगते हैं।
Sie bitten um zusätzliche Handtücher.
Rezeptionist उनकी इच्छाएं नोट करता है।
Der Empfangschef notiert ihre Wünsche.
Max और क्लारा अपने कमरे में जाते हैं।
Max und Clara gehen zu ihrem Zimmer.
कमरा साफ और आरामदायक है।
Das Zimmer ist sauber und gemütlich.
Max खिड़की खोलता है और दृश्य का आनंद लेता है।
Max öffnet das Fenster und genießt die Aussicht.
Clara केतली में चाय बनाती है।
Clara bereitet Tee im Wasserkocher zu.
वे सोचते हैं कि सप्ताहांत में क्या करना चाहते हैं।
Sie überlegen, was sie am Wochenende unternehmen möchten.
Clara ट्रैकिंग पर जाना चाहती है।
Clara möchte wandern gehen.
Max एक शहर यात्रा को प्राथमिकता देता है।
Max bevorzugt eine Stadttour.
वे एक समझौता करते हैं।
Sie entscheiden sich für einen Kompromiss.
अगले दिन वे पहले ट्रैकिंग पर जाते हैं और फिर शहर में जाते हैं।
Am nächsten Tag gehen sie erst wandern und dann in die Stadt.
रात के खाने का निमंत्रण।
Einladung zum Abendessen.
Patrick अपने दोस्तों को रात के खाने के लिए आमंत्रित करना चाहता है।
Patrick möchte seine Freunde zu einem Abendessen einladen.
वो मेनू को सावधानीपूर्वक योजनाबद्ध करता है और तैयारियों के बारे में बात करता है।
Er plant das Menü sorgfältig und spricht über die Vorbereitungen.
Patrick ne samagri ki ek suchi banani shuru ki.
Patrick begann damit, eine Liste der Zutaten zu erstellen.
Usne socha ki wo kya pakayega.
Er überlegte, was er kochen sollte.
Usne ek italvi vishay chunne ka faisla kiya.
Er entschied sich für ein italienisches Thema.
Pasta aur bruschetta menu mein shamil kiya jana tha.
Pasta und Bruschetta sollten auf dem Menü stehen.
Wo sunischit karna chahta tha ki sab kuch sahi ho.
Er wollte sicherstellen, dass alles perfekt ist.
Dopahar mein Patrick ne khana banana shuru kar diya.
Am Nachmittag begann Patrick mit dem Kochen.
Rasoi swadisht sugandho se bhari thi.
Die Küche war erfüllt von köstlichen Düften.
Patrick khush tha jab usne khana taiyar kar liya.
Patrick war froh, als er das Essen fertig hatte.
Jab dost pahunche, sab kuch taiyar tha.
Als die Freunde ankamen, war alles bereit.
Sham ek puri tarah se safal rahi.
Der Abend war ein voller Erfolg.
Sabhi ne Patrick ki swadisht bhojan ke liye prashansa ki.
Alle lobten Patrick für das köstliche Essen.
Patrick ko sammanit aur santusht mehsoos hua.
Patrick fühlte sich geehrt und zufrieden.
Sham haste hui aur baatcheet ke saath samapt hui.
Der Abend endete mit fröhlichem Lachen und Gesprächen.
Patrick janta tha ki aise sham amulya hote hain.
Patrick wusste, dass solche Abende unbezahlbar sind.
Berlin mein ek din.
Ein Tag in Berlin.
Markus ke saath Germany ki rajdhani mein ek din bitaye.
Er lebe mit Markus einen Tag in der Hauptstadt Deutschlands.
Wo apne pasandida sthanon, shahar ke itihas ka vistar se varnan karta hai aur anokhe sthanon ke liye sujhav deta hai.
Er beschreibt detailliert seine Lieblingsplätze, die Geschichte der Stadt und gibt Tipps für einzigartige Orte, die man besuchen kann.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.